श्रीमद भगवत गीता उपनिषदातील ज्ञान विज्ञान योग प्रकरण 7।
मन मन ते विमदाश्रय होऊन योगाभ्यास करून जाणशील मज पूर्ण असंशय कैसे घे ऐकून ज्ञान तुला मी विज्ञानासह कथितो बा संपूर्ण जाहुन न उरे ज्ञातव्य दुजे हेतु सत्यचि जाण होय हजारो जनात पार्था साधक एखादाची त्या मध्ये तरी एखाद्या ते ज्ञान प्राप्ती साची भूजल अग्नि वायु तसे नभ मन बुद्धि अहंकार मत प्रकृतीचे भेद असति बा आठची हे साचार प्रकृति अपर जीवात्मक पर ही ती ते श्रेष्ठ ची जाण आधार असे ती सचराचर विश्वाचे संपूर्ण यांच्या पासून होतो पार्था भूतांचा विस्तार अखिल जगाचा प्रभव प्रलय ही मीच असे साचार मज सोडून या विश्वा मध्ये पार्था काही नाही सूत्रात मणी तैसे सर्व ही माझे ठाई राही आहे रसमी उदका मध्ये कांती शशि सूर्यात वेदी प्रणवचि शब्द नभीमी पौरुषमी मनुजात पृथिवी मध्ये शुद्ध गंधमी तेजहिमी अगणित भूतांची मी जीवन शक्ती तप मीच तपस्व्यात शुद्ध अनश्वर आहे सर्व ही भूतांचे मी बीज मतिमंतांची बुद्धी ती मी तेजस्व्यांचे तेज काम राग या वाचून बल मी बलवंतांचे शुद्ध भूता मध्ये काम तोच मी जो धर्मा अविरुद्ध सात्विक राजस तामस ऐसे भावती निबामीच मज मध्ये ते त्यात नसे मी जाण असे तू साच भावतिनी हे सर्व जीवांना टाकित बा मोहून यास्तव नेण तिते की भिन्नचि मी त्या भावाहून गुणमय अद्भुत माझी माया आहे दुस्तर फार येति शरण मजते मात्र इला जाणून जाती पार अधराशी जड आसुर मति खल शरणन येती माते पार्था माझी माया त्यांचा लोप वित्ये ज्ञानाते भजति चतुर्विध सुकृति मजला कथितो तुज नावानी आर्त तसा बाजिज्ञासूही अर्थार्थी तसा ज्ञानी त्यात अधिक मज अनन्य भावे नित्य भजे जो ज्ञानी त्याते प्रियमी तैसा तो ही प्रिय मज सर्वाहूनी चारी योग्य चिपण बाज्ञानी माझा केवल आत्मा कारण मन मन तो मज वाचुन न धरी दुसऱ्या कामा अनेक जन्मी यत्न करुनी नर होई ज्ञानी अंती दुर्लभ भक्त तसा सर्व हिजु ब्रह्मची मानी चित्ती धरुनी मनी बहु काम भजति नर माझा हुन इतराते स्वरुची लाते अनुसरुनी करिति नाना व्रत नियमाते जो जातनुची भक्ति कराया श्रद्धा धरितो चित्ती त्याची तीच श्रद्धा पार्था स्थिर करितो मी अंती ते दैवत भजतो तो मग निश्चळ त्या श्रद्धेने वांछित फल मग पावे पार्था माझ्याची इच्छेने अल्प प्रज्ञा फल मिळते ते नश्वर बा अत्यंत देवोपासक पावती देवा पावती मज मद्भक्त अव्यक्ता मज व्यक्त असे नर मानिति जे मति शून्य सर्वोत्तम मी नाशरहित मी नेणति ते हे गुह्य मी त्रिगुणात्मक माया धारक सर्वाला न च दृश्य मंदमती न च जाणिति की मी सकलादि अविनाश्य झाले होते होईल ते ही सगळे बामी जाणी माया मोहित जन नच मजला पार्था जाणी कोणी इच्छा द्वेषी द्वंद्व मती उठे जन्मा येता जीव त्या द्वंद्वाने मोह समुद्री पडती पार्था सर्व सत्कर्माने जांचे पातक नाशा प्रतभा पावे द्वंद्व मोह या टाकुनी भजती मजला ते दृढ भावे जन्म मरण या चुकवाया जे भजती मज सप्रेम जाणिति ते बा ब्रह्म यथार्थची अध्यात्म तसे कर्म अधिभूता जो अधिदैवाही अधियज्ञा मज जाणी प्रयाण काली सावध राहुनी मज तो चित्तियाणी
याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील ज्ञान विज्ञान योग प्रकरण या नावाचा सातवा अध्याय समाप्त झाला।